chinimandi.com podcast.
तांझानिया पंतप्रधानांनी घातली झांझीबार मधील साखर आयातीवर बंदी. तांझानिया सरकारनं झांझीबार द्वीपसमूहात साखरेच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. टांझानियाचे पंतप्रधान कासिम माजलिवा यांनी 19 जानेवारीला ही बंदी घातली होती. ते म्हणाले, महोंदा शुगर फॅक्टरी लिमिटेडचा साठा विक्री होईपर्यंत झांझीबारला कोणतीही साखर आयात करण्याची परवानगी दिली जाऊ नये. झांझीबारमधील महोंदा शुगर हा एकमेव साखर उत्पादक असून 20,000 टन उत्पादनाच्या क्षमतेच्या तुलनेत वर्षाकाठी 6,000 मेट्रिक टन साखर उत्पादन होतं. झांझीबारमध्ये साखरेचा वापर 36,000 टन आहे. आयातीवरील बंदीचं लक्ष स्थानिक साखर उत्पादकांचं संरक्षण करणं हा आहे. शिवाय स्वस्त साखरेमुळे साखर बाजारपेठ तोट्यात आहे. 2019-20 हंगामात महोंदा शुगरनं 2,800 टन साखर विक्री केली. त्यात अद्याप साखर साठा 3,200 टन इतका आहे.